नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शासकीय कार्यालये आणि विभागांमध्ये निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र. देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात 1,445 चौरस किलोमीटरनं वृद्धी. मतदारसंघातल्या महत्वपूर्ण योजना आणि कामं मार्गी लावण्याची नवनियुक्त मंत्र्यांची मतदारांना ग्वाही. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत. आणि 19 वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करत भारत अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. शासकीय कार्यालये आणि विभागांमध्ये निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी ते उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. रोजगार मेळावा हा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल असं सरकारतर्फे कळवण्यात आलं आहे. हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यासारखी विविध मंत्रालयं तसंच विभागांमध्ये नियुक्त होतील. देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात 1,445 चौरस किलोमीटरनं वृद्धी झाली आहे. वन सर्वेक्षण विभागानं 2023 केलेल्या वनस्थिती पाहणीचा अहवाल केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. सध्या एकूण 8,27,357 चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्षाच्छादित असून ते देशाच्या एकूण भूभागाच्या 25.1% इतकं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानात वनक्षेत्र वेगानं वाढलं असून मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात अद्याप मोठी जंगलं टिकून आहेत. याआधीच्या पाहणीच्या तुलनेत झाडाझुडुपांच्या स्वरूपातला कार्बन साठा देखील 8,15,00,000 टनांनी वाढला असून तो 728,55,00,000 टनांच्या आसपास पोहोचला आहे. राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं काल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीनं ईव्हीएमला दोष दिला नाही अशी आठवण त्यांनी करून दिली. बारामतीच्या मतदारांनी 1,00,000 जास्त मतांच्या फरकानं आपल्याला निवडून दिलं त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे असं सांगून बारामतीच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या जिल्ह्यात पोहोचलेल्या नवनियुक्त मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघातल्या महत्वपूर्ण योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही मतदारांना दिली. सर्व समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं औरंगाबाद पश्चिमचे आमदार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. बीड आणि परभणी इथं आपण जाणार असून तिथं घडलेल्या दोन्ही घटनांचा बारकाईनं अभ्यास करून सत्य परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. दरम्यान औरंगाबाद पूर्वचे आमदार बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांचे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झालं. यावेळी पक्षाच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक इथं मिरवणुकीच्या सांगता होऊन सावे यांची मिठाईनं तुला करण्यात आली. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे आमदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं काल अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी फाटा इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातल्या भक्तीस्थळ इथं राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं तसंच शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राज्य मंत्रिमंडळामध्ये मिळालेली सहकार मंत्रीपदाची जबाबदारी महत्वाची असून या माध्यमातून सहकार चळवळीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचे आमदार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं काल नाशिकमध्ये भव्य स्वागत झालं. कांद्यासंदर्भात कायमस्वरूपी धोरण आखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मालेगाव बाह्यचे आमदार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं काल मालेगाव इथं स्वागत झालं. गरीबातल्या गरीब मुलांना चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं हेच आपलं ध्येय असल्याचं मनोगत भुसे यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासारखे प्रेरणा पुरुष आणि समाज पुरुष यांची उपस्थिती प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल अहिल्यानगर इथं एका खासगी समारंभात ते बोलत होते. यावेळी हिवरे बाजार ग्रामस्थांकडून फडणवीस यांना मानपत्र देण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल अहिल्यानगर इथं अण्णा हजारे यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवल्यामुळे कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या तुतीच्या खोऱ्यात आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. कृष्णा खोऱ्यातल्या पाणी प्रश्नाबाबतही निश्चित असं धोरण ठरवावं लागेल असं त्यांनी नमूद केलं. बिगर सिंचनाचं वाढतं प्रमाण, शेतीच्या पाण्याचे निर्माण होणारे प्रश्न, पाण्याची उधळपट्टी आणि पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा या कामांवर आता लक्ष केंद्रीत करावं लागेल असं विखे पाटील म्हणाले. बीड जिल्ह्यातले कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचं जिल्ह्यात नव्यानं रुजू झालेले पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत होते. मस्साजोग इथल्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून या संदर्भातला तपास पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांना सर्व तपासांमध्ये पूर्ण यश मिळावं तसंच जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन कौवत यांनी यावेळी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातल्या तरवडी इथं सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या 139व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पत्रकारिता साहित्य पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे इथल्या पत्रकार राधेश्याम जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 19 वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशला 41 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावलं. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 117 धावा केल्या. विजेतेपदासाठी 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 18व्या षटकात 76 धावांवर सर्वबाद झाला. भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघादरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या काल वडोदरा इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 211 धावांनी विजय मिळवला. भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 314 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 103 धावांवर सर्वबाद झाला. या मालिकेतला दुसरा सामना उद्या वडोदरा इथं खेळला जाणार आहे. भारत पुढच्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. यात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील. गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही 9वी मोठी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे. यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या 6 स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पुण्यात 70व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल सांगता झाली. काल अखेरच्या दिवशी पंडित संजीव अभ्यंकर यांचं गायन तर प्रतिभावंत ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या शिष्यवृंदाचं सहगायन सादर झालं. दिवंगत गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना गेल्या अनेक दशकांपासून साथसंगत करणारे 97 वर्षांचे माऊली टाकळकर यांचं टाळवादन हा या महोत्सवात कौतुकाचा विषय ठरला. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सवाचाही काल समारोप झाला. या महोत्सवाच्या अनुषंगानं अनेक परिसंवाद, चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. अनेक विक्रमांची ही नोंद या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झाली. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त 97,000 अधिक पुस्तकांचा वापर करून संविधानाची पुस्तकरूपी प्रतिकृती उभारण्यात आली होती. गेले 8 दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यामधल्या खानिवली ग्रामपंचायतीनं प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. त्यात गावात कचरा स्वरूपात पडलेल्या दुकानांमध्ये पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून बॉटल श्रेडर मशीनमध्ये त्या क्रश केल्या जातात. त्यापासून तयार झालेले फ्लेक्स बाजारात विकून आर्थिक उत्पन्न मिळू शकणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शासकीय कार्यालय आणि विभागांमध्ये निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र. मतदारसंघातल्या महत्वपूर्ण योजना आणि कामं मार्गी लावण्याची नवनियुक्त मंत्र्यांची मतदारांना ग्वाही. आणि बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य, पोलीस अधीक्षक नवनीत कौवत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.